हमारी टीम है, तीन लोगों से में हमारा
नमस्कार, मी परांजपे के मधून बोलतोय सर. सर, तुम्ही सध्या कुठे प्रॉपर्टीवर सर्च करताय का परचेस करण्यासाठी? सर, आय गेस मी तुम्हाला 9 तारखेला फोन केला होता आमच्या एक इव्हेंटसाठी, ऑप्शन अनलिमिटेड म्हणून. ऑप्शन अनलिमिटेड आमचा एक इव्हेंट होतो सर, डेक्कन मध्ये होणार आहे, प्रभात रोडला. त्यासाठी मी तुम्हाला फोन केला सर 9 तारखेला. तुम्ही त्या इव्हेंटला व्हिजिट. अच्छा अच्छा, बरं सर. मग तुम्ही सांगू शकता का तुम्हाला कुठल्या एरियात प्रॉपर्टी हवी सर? ओके सर, मी तुम्हाला आमचे दोन प्रोजेक्ट आहेत त्या साईडला, त्यांचे नावं सांगतो. त्याच्यात सर बघा, आमच्या इंजिवाडीमध्ये न्यूरीज आहे, इंजिवाडी फेज 1 मध्ये. तिकडे तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK अपार्टमेंट भेटतील सर. 2 BHK तुम्हाला 742 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया येईल, त्याची प्राईस द्याल सर तुम्हाला 65 लाख रुपये. 3 BHK तुम्हाला 1180 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया येईल सर, त्याची प्राईस द्याल सर तुम्हाला 1.10 CR. आणि परत त्याचा एक नवीन 2 BHK, त्याचा 918 कार्पेट एरिया आहे सर, त्याची प्राईस द्याल सर तुम्हाला 85 लाख रुपये. तुम्हाला सर मग एक आहे सर ब्लूरच्या साईडला, ट्रायडन टॉवर मध्ये आहे सर 2 BHK, तिथे 660 स्क्वेअर फीटचा आहे, 69 लाखाला. हा सर, ऑल इन्क्लुझिव्ह आहे. तुम्हाला टायरन डाउटशीट पाठवतो सर मग. ओके सर, चालेल सर, मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, मी दोघं पाठवतो सर मग. ठीक आहे, तुम्हाला व्हॉट्सअप केलं चालेल का सर? एक मिनिट, 9823217370 हा नंबर ना सर? ओके सर, मी तुम्हाला थोड्या वेळात व्हॉट्सअपवर हा इन्फॉर्मेशन सेंड करतो. ठीक, धन्यवाद सर.